श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। सत्तावीसाव्या ओवीपर्यंतचं निरूपण काल घेऊन झालं। सत्तावीसावी ओवी हे त्या आरशाला उद्देशून पुढे देखी जे तेणे बगे देखते ऐसे गमो लागे परी दृष्टी ते वावगे झकवी झकवीत असे। हे आपल्या दृष्टीची फसवेगिरी आहे, दुसरं काही नाही। आरसा आहे तोपर्यंतच तोंड आहे, आरशाच्या आधी तोंड नव्हतं का किंवा आरशानंतर तोंड नाही का? पण आरशात जे दिसते तो मात्र भास आहे। अशा पद्धतीची ती सत्तावीसावी ओवी माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांना उद्देशून तयार केलेली। आज 28व्या ओवीकडे आपण वळणार आहोत आणि या 28व्या ओवीमध्ये कुठलं गुपित कुठलं रहस्यमय सूत्र दडलेलं आहे लपलेलं आहे ते आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। सुरू करूया आजचा भाग। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। म्हणोनी दृश्याची वेळे दृश्य दृष्टत्वा वेगळे वस्त्रु मात्र निहाळी आपणाशी। म्हणून दृश्याची वेळे दृश्य दृष्टत्वा वेगळे वस्तू मात्र निहाळे आपण पांशी। वस्तू आहे तशीच आहे पण ती आत्मज्ञानाशिवाय काही दिसू शकत नाही। म्हणून दृश्य ज्यावेळी दिसते त्यावेळी दृश्य आणि दृष्टा याहून वेगळी जी ज्ञान मात्र वस्तू आहे ना तीच आत्मस्वरूपाशी अभिन्न आहे। हे चांगदेवा विचारपूर्वक तू हे निरीक्षण कर। आता किती अवघड आहे हा विषय समजायला, नाही का? अवघड जरी असला तरी माऊलीच्या कृपेने तुटका फुटका का होईना आपण त्याचा आपल्यापुरता काय अर्थ लागतो आणि कशा पद्धतीने आपण हे समजावून घेऊ शकतो याचा आज विचार करूया। म्हणून दृश्याची वेळे दृश्य दृष्टत्वा वेगळे वस्तू मात्र निहाळे आपण पाशी। म्हणजे आरसा जाऊ द्या, दृश्य जाऊ द्या, दृष्टा जाऊ द्या, हे सगळे फसवेगिरीचे डाव आहेत। पण जी वस्तू आपण जी वस्तू आहोत किंवा जे सस्वरूप आहो आपल्या स्वरूपाला आपण फक्त ज्ञान किंवा आत्मज्ञान या एका टूलनीच आपण तिथपर्यंत एका अवजाराने किंवा एका हत्यारानेच आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो। आता विषय असा चालला आहे की ज्या वेळेला दृश्य निर्माण होते त्याच वेळेला दृष्टत्व आहे। जर दृश्य नसेल तर दृष्टत्व कसलं, नाही का? दृश्य आपल्या समोर जर नसेल तर दृष्टत्व कसलं? एखादा माणूस आंधळा असेल त्याला कुठलं दृश्य दिसतच नसेल किंवा एखादा डोळस आपल्यासारखा असला आणि त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधून घेतली तर त्याला कसलं दृश्य दिसणार? या उलट संपूर्ण दृश्यावर जर एक पट्टी ठेवली आणि आपण डोळस जरी असलो तर आपल्याला कसलं दृश्य दिसणार? तर म्हणून दृष्टत्व तेव्हाच येईल जेव्हा दृश्य असेल आणि दृश्य जर नसेल तर दृष्टत्व येणारच नाही। आणि दृष्टत्व नाही म्हणजे दर्शन कोणाचं घ्यायचं? म्हणजे दृष्टा दृश्य दर्शन। आता हे शब्द परत 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 येत आहे, तुम्हाला कन्फ्युजिंग वाटेल पण अगदी क्लॅरिटी ठेवा डोक्यात, ब्रेनमधले न्यूरॉन्स ॲक्टिव्ह ठेवा, तेव्हा हे कळून येईल तुम्हाला की जर दृश्यच नाही आहे तर मग दृष्टत्व येऊ शकत नाही आणि जर दृष्टत्व नाही आहे तर दर्शन कोणाचं घेणार? खरं तर हे दृष्टीला फसवणे दुसरीची फसवणूकच आहे ना. कारण इथे पाहणारा दृष्टा हा आत्मा, जे दृश्य पाहणार ते आत्मा, आणि ज्या क्रियेने पाहणार दर्शनाची क्रिया ती आत्मस्वरूप पाहायची क्रिया. मग आत्मा दुसऱ्या आत्म्याला, दुसरा नाही तोच आत्मा समजा, आत्मा आत्म्याला आत्मस्वरूपाने पाहतो म्हणजे हा तर नुसता शब्दांचा खेळच झाला ना. यात काय उरलं? यात काहीच उरलं नाही, यात फक्त शून्य उरलं. म्हणून हे दृष्टीला फसवण्यासारखे आहे, कारण दृष्ट हाच दृष्ट झालेला आहे. आणि दृश्य पाहत असताना मी आत्मा, दृश्य म्हणजे दृष्टत्व वेगळाच असतो, हा या शरीराच्या बाहेर जाऊन पाहतो. आणि हे कळणे फार थोडं अवघड आहे बरं का, सोपं नाही आहे. त्यासाठी खूप गहन चिंतन लागतं, गहन चिंतनापेक्षाही त्याचा अनुभव लागतो. ज्यांना ध्यानाचा, गहन ध्यानाचा अनुभव असेल ते ही गोष्ट समजू शकतात, पण इतर समजू शकत नाही असं नाही. फक्त चिंतन गहन करा, थोडक्यात तुम्हाला समजेल की जर मी पण आत्मा आहे, समोरची व्यक्ती पण आत्मा आहे, जनावरं पण आत्मा आहे, आणि ते वेगळे आत्मा नसून आत्मा हा सगळ्यांमधला एकच आहे, मग एकच आत्मा दृष्टा होऊन दृश्याला म्हणजे त्याच आत्म्याला पाहतो. हे काही विचित्र असं नाही वाटत? म्हणून म्हणतात की हे दृष्टा हा भ्रम निर्माण करतो. आपल्याला सोपा परमार्थ पाहिजे असतो. कोणीतरी सांगावे माळ घे बाबा आणि 108 वेळा माळ जप कर, राम नाम जप कर, हे आपल्याला सोपे वाटते. पण सोपे जरी वाटते पण ते करताना मन आणि चित्त स्थिर लागते, बुद्धी स्थिर लागते, अहंकार अवतीभवती नको. मग मन बुद्धी चित्त हे स्थिर करून अहंकाराला कुलूप किल्लीमध्ये बंद करून जेव्हा आपण माळ जप करू तेव्हा ती खरी माळ जप होईल. कारण माळ जप करताना मन चित्त हे स्थिर राहू शकत नाही. आणि मग दुसरा उपाय काय असू शकतो? की आपण मेडिटेशनमध्ये जावं, ध्यान करावं. आत्ताच मी बोललो की गहन ध्यानाचा अनुभव असेल तर ही गोष्ट काय लिहिली आहे किंवा काय आपण वाचतोय याची तुम्हाला कल्पना येऊ शकते. पण ध्यानाचा सराव नसेल, अभ्यास नसेल तर हे समजणे फार डिफिकल्ट आहे. म्हणून ध्यानाची गरज असते. ध्यान खरं म्हणजे ही योग प्रक्रिया आहे. योग प्रक्रिया म्हणजे आपल्याला आपल्या स्वरूपाशी संयुक्त करण्याची किंवा या प्राणऊर्जेचा वैश्विक ऊर्जेसोबत संयोग करण्याची प्रक्रिया म्हणजे योग आहे, समग्र योग. म्हणजे या आत्म्याला परमात्म्याशी संयुक्त करण्याची प्रक्रिया म्हणजे योग. जपाबरोबर ध्यान जर केले तर मग नामावर लक्ष केंद्रित होते. नामावर का एकदा लक्ष केंद्रित झालं तर मग नाम जप हे व्यवस्थित होऊ लागते, नाहीतर मग नाम जप सुद्धा व्यर्थ होतो. आणि म्हणून योगाची आवश्यकता पडते. योगाच्या निरनिराळ्या व्याख्या भगवद्गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये दिले आहेत. पातंजली योगसूत्रांनी पण सांगितलं. पातंजली काय म्हणतात? योग चित्तवृत्ती निरोधाः. गीता काय म्हणते? योग कर्मसु कौशलम. या निरनिराळ्या प्रकारच्या व्याख्या आहेत. आता पतंजलीच्या सूत्राप्रमाणे योग चित्तवृत्ती निरोधाः, चित्तवृत्तीचा निरोध करणे म्हणजे चित्तवृत्ती स्थिर करणे, हे पहिलं सूत्र आहे पतंजलीच्या योगसूत्रातलं. योग म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध. निरोध म्हणजे त्याला भटकू न देणे चित्ताला आणि वृत्तीला. चित्ताला जरी सावध केलं तर वृत्ती सावध होत नाही, कारण चित्त हा आत्म्याचा भाग, वृत्ती हा मनबुद्धी अहंकाराने ठरवलेला भाग. चित्ताला स्थिर केलं तर वृत्ती जाग्यावर राहत नाही, आणि वृत्ती जर जाग्यावर आणली तर चित्त स्थैर्य धरत नाही. चित्ताची विषयाकडे धावणारी वृत्ती थांबली पाहिजे, तेव्हा योग घडतो. आणि वृत्ती ही निरोधाशिवाय रेजिस्टन्स शिवाय योगही साध्य होत नाही. म्हणजे यम नियम हे जर आपण काबूमध्ये आणले नाही, यम नियम जर पाळले नाही, तर पुढल्या सगळ्या स्टेप्स व्यर्थ आहे ना. कपिल मुनीच्या सांख्यशास्त्रामध्ये सुद्धा जो प्रकृती पुरुषाचा विषय सांगितला किंवा गीतेतील क्षेत्र क्षेत्रज्ञांचा विषय, त्याचे जे तत्व आहेत, क्षेत्राचे तत्व किंवा प्रकृतीचे तत्व, ते एकमेकाविरुद्ध आहे, ते एकमेकांच्या विपरीत आहेत, एकाने दुसऱ्याला काबू करता येत नाही. त्याच्यासाठी धृती नावाचं धैर्य लागतं, नाही का. आता समजा पाच आपले जे मूलभूत तत्व आहे, पंचतत्वाचं शरीर झालेलं आहे, माती, पाणी, हवा, आकाश आणि अग्नी, हे पाच तत्व, यांचा एकमेकांशी अदरवाईज विरोध आहे. लौकिक दृष्ट्या पाहता किंवा आपल्या व्यावहारिक दृष्ट्या पाहता, मातीमध्ये पाणी टाकलं तर चिखल होतो, अग्नीवर पाणी टाकलं की अग्नी विसतो, अग्नीला थोडासा वारा लागला की अग्नी आणखीन भडकतो. म्हणजे हे एकमेकांना पूरक नसून एकमेकांच्या विरोधात आहेत. मग हे सगळे तत्व या शरीरात कसे एकत्र राहतात? कारण धृती नावाचा एक एलिमेंट असतो. अष्टांग योगामध्ये यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ही धारणा जी आहे, ही धारणा जर सशक्त झाली तर तो बॅलन्स बरोबर राहतो. आणि तसाही शरीरामध्ये या धृतीमुळे हे सगळं इक्विलिब्रियम कायम असतं. इक्विलिब्रियम म्हणजे हे तत्व एकमेकांच्या विरोधात व्यावहारिकपणे दिसत असले जरी, तरी या शरीरामध्ये एकमेकांना पूरक असतात, कॉम्प्लिमेंटरी असतात. ते कॉम्पीट करत नाही, ते प्रतियोगिता करत नाही, पण ते एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात, एकमेकांच्या विरोधात काम करत नाही. त्यांनी जर एकमेकांच्या विरोधात काम केलं असतं तर मग या मेडिकल सायन्सची काही चाललंच नसतं. मेडिकल सायन्स, आयुर्वेद, होमिओपॅथी, ॲलोपॅथी याचा काही उपायच चालला नसता. पण त्या धृतीमुळे हे इक्विलिब्रियममध्ये असतात, आणि त्या धृतीलाच साधणे म्हणजे चित्तवृत्ती साधणे, त्या धृतीला रेग्युलेट करणे, त्याच्यानंतर मग ध्यान आणि समाधीची अवस्था येते. तर वृत्ती निरोधाशिवाय योगही साध्य होत नाही. आता चित्तवृत्ती, चित्तवृत्तीमध्ये चित्त मी सांगितले तो आत्म्याचा भाग आहे, पण वृत्ती ही मनबुद्धी अहंकाराने विचलित होते. आता मनबुद्धी अहंकार हे जीवाशी निगडित आहेत, आणि त्या जीवावर रज तम सत्व या तीन गुणांचा पगडा बसलेला असतो. सात्विक, राजसी आणि तामसी या तीन गुणांपैकी प्रत्येक माणसामध्ये एका गुणाचं आधिक्य असते आणि दोन गुण कमी प्रमाणात असतात. म्हणजे एक प्रायमरी, एक सेकंडरी, एक टर्शरी, प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक अशा प्रकारचे गुण असतात. कोणताच माणूस असा नाही की ज्याच्यामध्ये फक्त एकच गुण पूर्ण भरलेला असेल. संत महात्मे जरी असले तर त्यांच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात इतर गुण असतात. आता त्यांचा स्वतःवर इतका ताबा असतो की त्या इथे या गुणांच्या पलड्यामध्ये या गुणांचा पगडा त्यांच्यावरती बसत नाही, आणि या सत्व रजतम या गुणांनी युक्त असते, आणि त्यामुळे चित्ताला पाच प्रकारच्या भूमिका होतात. चित्ताला पाच प्रकारच्या भूमिका सांगितलेल्या आहेत. पहिलं मूढ चित्त, दुसरं क्षिप्त चित्त, क्षिप्त, तिसरं विक्षिप्त चित्त, चौथं एकाग्र चित्त, आणि पाचवं निरुद्ध चित्त. आता मूढ चित्त म्हणजे सगळं वागणं मूर्खपणासारखं, क्षिप्त मूर्खपणासारखं वागून सुद्धा तरी त्याचा कल थोडासा चांगल्या गुणाकडे जाऊ लागतो जस सुरुवात, आणि विक्षिप्त थोड्या वेळाने चंचलपणा आणि कधी कोणाला काही बोलणे, कधी कोणाला काही बोलणे, कधी कोणाच्या मर्मावर, कधी कोणाच्या वर्मावर बोट ठेवणे, कोणाला क्रिटिसाईज करणे, कोणाची तारीफ करणे, योग्य ठिकाणी अयोग्य कामं करणे, अयोग्य ठिकाणी योग्य कामं करणे, असं ते विक्षिप्तपणा असतो तो त्या चित्ताचा. एकाग्रचित्त एका गोष्टीकडे, ती चांगली असेल तर चांगली, वाईट असेल तर वाईट, त्या एका गोष्टीकडेच चित्त एकाग्र करून त्याप्रमाणे अभ्यास करणे, ते त्या एकाग्र चित्ताचं काम असतं. आणि सर्वात उत्तम चित्त म्हणजे निरुद्ध चित्त. निरुद्ध चित्त, निर्विरुद्ध म्हणजे निरुद्ध, त्यात कसल्याच प्रकारचा काही विरोध नाही. एकाग्रतेच्या पुढे जाऊन आत्मचिंतनात रत असलेलं चित्त, आत्मस्वरूपाशी एकाग्र झालेलं चित्त आणि आत्मस्वरूपासाठीच काम करणारं चित्त, त्याला निरुद्ध चित्त म्हणतात. आता निरुद्ध झाल्याशिवाय कधीही निर्विकार अशी समाधी लागत नाही. यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या अष्टांग योगाच्या 8 पायऱ्यांनी जाऊन ज्या समाधीपर्यंत जायचं असते, त्या समाधीपर्यंत पोचण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे की आपलं चित्त निरुद्धच असायला पाहिजे, निरुद्ध. त्यानंतर हे चित्त निरुद्ध झालं की निरनिराळ्या प्रकारच्या प्रज्ञा आपलं काम करू लागतात. त्यापैकी एक प्रज्ञा असते, तिला ऋतुंभरा प्रज्ञा म्हणतात. ऋतुंभरा, तर ऋतुंभरा प्रज्ञा आता तिच्याच सहाय्याने बुद्धीमधले संशय, विपर्याय हे दोष पूर्णपणे नष्ट होतात. बुद्धीमधले जे संकल्प, विकल्प, संदेह, संशय, पर्याय, विपर्याय हे सगळे प्रकार आहे ना, ड्युअलिटी, कॉन्फ्लिक्ट्स, हे सगळे जाऊ लागतात, ते म्हणजे ऋतुंभरा नावाच्या प्रज्ञेमुळे. आणि पुढे ऋतुंभरा प्रज्ञेच्याही पुढे गेल्यानंतर मग असंप्रज्ञात अशी ती प्रज्ञेची अवस्था असते आणि त्याच्या पुढची स्टेप समाधी असते. तर ती समाधी प्राप्त होते आणि त्या समाधीला निर्बीज समाधी म्हणतात. निर्बीज, तेव्हा तिथे बीजही शिल्लक राहत नाही, कारण ते बीज म्हणजे परमात्म्याचं बीज म्हणजे हे आत्मा, हा सुद्धा आउट ऑफ बॉडी होतो. अशी ती समाधी असते. कदाचित चांगदेव महाराजांना अशीच समाधी लागत असावी आणि अशाच समाधीचा, अशा असंप्रज्ञात स्थितीला पोचल्यानंतर ती जी समाधी होती, म्हणून चांगदेव महाराज आउट ऑफ दी बॉडी अवकाशात जाऊन राहायचे आणि मृत्यूला चकमा द्यायचे आणि परत आणखीन त्याच प्रोसेसनी परत सुद्धा यायचे. आता ही फार सुंदर प्रोसेस असते, आउट ऑफ दी बॉडी एक्सपिरियन्स असतो. आउट ऑफ दी बॉडी ज्याला एक्सपिरियन्स जे करू शकतात ते फार सुदैवी आणि ज्ञानामध्ये निष्णात झालेले असे योगी असतात आणि त्यांना ही बॉडी कितीतरी दिवस एका ठिकाणी ठेवता येते. असे कितीतरी संत महात्मे आपल्याला ज्ञात आहे, आपल्या अवतीभोवती किंवा आता लेटेस्ट हिस्ट्रीमध्ये डॉक्युमेंटेड आहे. त्यांचा सराव असा असायचा, त्यांना अशी अवस्था प्राप्त व्हायची आणि ते आपल्या शरीराला बाहेर जाऊन पाहू शकतात. एका ठिकाणी शरीर बसलं आहे हे उच्च अवस्थेला जाऊन किंवा एका उंचीवर जाऊन त्यांना कसं दिसत असेल, कारण त्यांचे डोळे तर त्यांच्या शरीराजवळ आहे. पण आत्मा जेव्हा बाहेर निघतो आउट ऑफ दी बॉडी, तेव्हा त्याच्यासोबत चित्त पण असतं आणि त्या चित्त म्हणजे आत्म्याचे डोळे, त्याच्यानी हे पाहणे शक्य होत असावं. आणि म्हणून आउट ऑफ दी बॉडी जे एक्सपिरियन्स करतात, असं एक म्हणतात, युरोपमध्ये असं एक उदाहरण आहे की एका माणसाला आउट ऑफ दी बॉडी एक्सपिरियन्स यायचं, एका साधकाला, योग्याला. लोक त्याच्यावर विश्वास करत नव्हते, त्याच्यावर अनेक स्टडीज झाल्यात आणि नंतर एके दिवशी त्याला म्हटलं की ठीक आहे, तुम्ही इथेच थांबा, आम्ही गच्चीवर जात आहो आणि गच्चीवर आम्ही काहीतरी लिहू आणि ते तुम्ही आम्हाला सांगाल, जर तुम्हाला सगळं काही दिसते तर ते तुम्ही सांगाल आल्यावर. तर गच्चीवर लहान मोठे वेगवेगळ्या निरनिराळ्या प्रकारचे अक्षरं त्यांनी काढलेत. जसं आपण चष्म्याच्या दुकानामध्ये जातो चष्मा बनवायला आणि चष्म्याचा डॉक्टर आपल्याला विचारतो हे वाचा, लहान अक्षरं, त्याच्यापेक्षा मोठी अक्षरं, त्याच्यापेक्षा मोठी अक्षरं, सर्वात मोठी अक्षरं, जवळून दिसतात का, लांबून दिसतात का, निरनिराळ्या प्रकारचे नंबर लावून पाहतात. तर तसा त्याच्यावर प्रयोग करण्यात आला आणि तो सिद्ध असा साधक होता. त्यामुळे त्यांनी प्रत्येक गोष्ट तपशीलवार जशीच्या तशी सांगितली. हा प्रयोग 8 ते 10 वेळा निरनिराळ्या प्रकारे करण्यात आला आणि त्याच्यावरनं सायंटिफिकली हे प्रूव्ह करण्यात आलं की यस, आउट ऑफ द बॉडी एक्सपिरियन्स हा ट्रू एक्सपिरियन्स आहे. ते फक्त त्या ध्यानाच्या अवस्थेत शक्य आहे, इतर अवस्थेत ते शक्य नाही. तर अशी ही उच्च अवस्था कदाचित चांगदेव महाराजांना सुद्धा प्राप्त होती म्हणून ते हे समजू शकत होते. आज 28व्या ओळीचा पहिला भाग आपण घेतला. इथे थांबायच्या आधी पुन्हा त्या ओळीचा एकदा पुनरुच्चार करूया. म्हणून दृश्याची वेळे दृश्य दृष्टत्वा वेगळे वस्तु मात्र निहाळे आपणाशी. 28व्या ओळीचा पहिला भाग आपण घेतला. उद्या आपण त्याचा दुसरा भाग घेऊ. आज इथेच थांबूया. पुंडलिकावर दे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम
श्री पंढरीनाथ
महाराज की जय.